दुसरे राजे अध्याय 23. राजा योशिया याने यहुदा आणि यरुश्लेम येथील सर्व वडीलधाऱ्यांना निरोप पाठवून बोलावून घेतले. मग राजा परमेश्वराच्या मंदिरात गेला. त्याच्या मागोमाग यहुदा आणि यरुश्लेम येथे राहणारे लोकही गेले. अगदी सामान्य मनुष्यापासून याजक, संदेष्टे यांच्यासारख्या महत्वाच्या व्यक्तींपर्यंत झाडून सर्वजण राजाच्या बरोबर गेले. मग राजाने परमेश्वराच्या मंदिरात सापडलेले कराराचे पुस्तक काढून त्यातील सर्व वचने सगळ्यांना ऐकू जातील अशी वाचली. स्तंभाजवळ उभे राहून राजाने परमेश्वराशी करार केला. त्याने परमेश्वराची सर्व वचने, करार, नियम पाळण्याचे कबूल केले. पुस्तकात लिहिलेले सर्व मनोभावे पाळण्याचे आश्वासन त्याने दिले. राजाने केलेल्या या कराराला पाठिंबा दर्शविण्यासाठी सर्वजण उठून उभे राहिले. मग बाल दैवत, अशेरा, नक्षत्रे यांच्या पूजेसाठी केलेली सर्व पात्रे परमेश्वराच्या मंदिरातून बाहेर काढण्यात यावीत अशी आज्ञा राजाने हिल्किया, इतर याजक आणि द्वारपाल यांना दिली. मग त्याने ती यरुश्लेम बाहेरच्या किद्रोनच्या शेतात जाळली व त्यांची राख बेथेल येथे नेली. यहुदाच्या राजांनी याजक म्हणून जी माणसे निवडली होती ती सामान्य माणसे होती, आहरोन कुळातली नव्हती. हे भोंडू याजक यहुदाच्या सर्व नगरांमध्ये तसेच यरुश्लेम सभोवतीच्या गावातून उंच स्थानावरील पूजास्थळांपुढे सर्रास धूप जाळत होते. बाल, सूर्य, चंद्र, नक्षत्रे आणि आकाशातील इतर तारे यांच्यासाठी ते धूप जाळत. मग हिजकियाने या याचकांवर बंदी घातली. योशियाने परमेश्वराच्या मंदिरातून अशेराचा स्तंभ काढून तो यरुश्लेमे बाहेर किद्रोन खोऱ्यात नेऊन जाळून टाकला. नंतर त्याने जळालेल्या भागाच्या तुकड्यांची राख केली, ती सामान्य लोकांच्या थडग्यावर विखरून टाकली. परमेश्वराच्या मंदिरातील पुरुष वेश्यांची घरे योशियाने उद्ध्वस्त केली. बायकाही या घरांचा वापर करत आणि अशेरा या देवतेच्या सन्मानार्थ लहान तंबू अच्छादने तयार करत असत. योशियाने यहुदा नगरातील सर्व याजक आणले व गिबापासून बैरशेब्यापर्यंत ज्या उंच स्थानात धूप जाळला होता ती भ्रष्ट केली. दरवाजांची उंच स्थाने जो नगराचा अधिकारी यहोशवा याच्या वेशींच्या प्रवेशद्वाराजवळ होती ती त्याने मोडली. तरी याजक परमेश्वराची वेदी जी यरुश्लेमेत होती तिच्याकडे चढून जात नव्हते, पण आपल्या भावांबरोबर बेखमीर भाकरी खात होते. पण राजाने ही उंच स्थाने मोडली आणि याजकांना यरुश्लेमेला आणले. नगराधिकारी यहोशवा याच्या वेशीजवळची डावीकडील उंच स्थानेही योशियाने उद्ध्वस्त केली. हिन्नोमच्या मुलाचे खोरे या ठिकाणी तोफेत हे एक ठिकाण होते. तेथे लोक मोलक या देवताला आपल्या मुलांचा बली देत आणि वेदीवर त्यांना जाळत. योशियाने हे स्थान पुन्हा वापरात येऊ नये असे भ्रष्ट करून टाकले. पूर्वीच्या राजांनी परमेश्वराच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराशी एक रथ आणि काही घोडे ठेवले होते. नाथान मेलेक या अधिकाऱ्याच्या खोलीजवळ ही जागा होती. हे घोडे आणि रथ सूर्य दैवतांच्या सन्मानार्थ यहुदाच्या राजाने दिले होते. योशियाने हे घोडे तेथून हलवले आणि रथ जाळून टाकला. अहाजच्या इमारतीच्या गच्चीत पूर्वी यहुदाच्या राजांनी वेद्या बांधल्या होत्या. परमेश्वराच्या मंदिराच्या दोन्ही चौकातही मनुष्याने वेद्या बांधल्या होत्या. योशियाने या सर्व वेद्यांची मोडतोड करून किद्रोनच्या खोऱ्यात त्यांचे भग्नावशेष टाकून दिले. यरुश्लेम जवळच्या विध्वंसगिरी नावाच्या पहाडावर इस्रायलचा राजा शलमोनने काही उंच स्थाने पूर्वी बांधली होती. पहाडाच्या ती दक्षिणेला होती. सिदोन्यांची अमंगळ देवी अष्टारोत, मव्याब्यांची अमंगळ दैवत कमोश आणि अमोन्यांची अमंगळ देवता मिलकोम यांच्यासाठी ही उच्च स्थाने त्यांनी बांधली होती. पण ही सर्व स्थाने राजा योशिया याने भ्रष्ट केली. त्याने सर्वच्या सर्व स्मृतिस्तंभ आणि अशेराचे खांब यांची पार मोडतोड केली आणि त्या ठिकाणावर मृत मनुष्यांच्या अस्थी पसरून टाकल्या. नबाटचा मुलगा यराबाम याने बांधलेली बेथेल मधली वेदी आणि उच्च स्थानेही योशियाने उद्ध्वस्त केली. या यराबामाने इस्रायलाला पाप करायला लावले होते. योशियाने त्या बांधकामांची मोडतोड करून त्याची अगदी माती केली. अशेरा स्तंभही त्याने जाळून टाकला. योशियाने डोंगरावर इकडे तिकडे पाहिले तेव्हा त्यास काही कबरी दिसल्या. तेव्हा त्याने माणसे पाठवून त्यातील हाडे आणली. ती हाडे त्याने वेदीवर जाळली आणि ते स्थान अपवित्र केले. संदेश त्याने जो परमेश्वराचा संदेश घोषित केला होता त्याप्रमाणेच हे झाले. यराबाम वेदीजवळ उभा असताना संदेश त्याने हे सांगितले होते. पुन्हा पाहिले तेव्हा योशियाला संदेश त्याची कबर दिसली. योशियाने विचारले, हे थडगे कोणाचे? तेव्हा गावातील लोकांनी त्यास सांगितले, हे यहुदातून आलेल्या देवाच्या मनुष्याचे थडगे. तू बेथेलच्या वेदीची जी दशा करून टाकलीस त्यामध्ये त्याने फार पूर्वीच भाकीत केले होते. तेव्हा योशिया म्हणाला, या थडग्याला धक्का लावू नका, तेथील अस्थी हलवू नका. मग त्यांनी त्याच्या अस्थी शोमरोनाहून आलेल्या संदेष्ट्यांच्या अस्थींबरोबर राहू दिल्या. शोमरोनाच्या नगरामधील उच्च स्थानांवरील सर्व दैवतेही योशियाने उद्ध्वस्त केली. ही दैवते इस्रायलाच्या राजांनी बांधली होती आणि त्यामुळे परमेश्वराचा कोप झाला होता. बेथलेम मधील वेदीप्रमाणेच योशियाने या दैवतांची गत करून टाकली. शोमरोन मधील उच्च स्थानांच्या सर्व याचकांना योशियाने ठार केले. त्या वेदीवरच त्याने त्यांना मारले. वेदीवर मनुष्यांची हाडे जाळली. अशा प्रकारे सर्व पूजास्थळांची मोडतोड करून मग तो यरुश्लेमेला परतला. राजा योशियाने सर्व लोकास आज्ञा केली. करारात लिहिले आहे त्या पद्धतीने तुमच्या परमेश्वर देवासाठी वल्लांडण सण साजरा करा. इस्रायलावर न्यायाधीश राज्य करत होते तेव्हापासून लोकांनी वल्लांडण सण अशा पद्धतीने साजरा केला नव्हता. यहुदाच्या किंवा इस्रायलाच्या कोणत्याही राजाने त्यानिमित्त उत्सव केला नव्हता. योशियाचे राजा म्हणून 18वे वर्ष चालू असताना लोकांनी परमेश्वरास उद्देशून यरुश्लेमेत वल्लांडण सण साजरा केला. यहुदा आणि यरुश्लेमामध्ये लोक पूजत असलेल्या मांत्रिक म्हणजे भूतसंचारी, चेटकी, गृहदेवता आणि अनेक अमंग गोष्टींचा नाश योशियाने केला. परमेश्वराच्या मंदिरात याजक हिजकियाला जे नियमशास्त्राचे पुस्तक सापडले त्यावर हुकुम योशियाने हे केले. योशियासारखा राजा यापूर्वी झाला नव्हता. योशिया पूर्णपणे परमेश्वराचा उपासक बनला. मोशेच्या कराराचे पालन योशिया इतक्या काटेकोरपणे कुठल्याच राजाने केले नव्हते आणि त्यानंतरही तसा राजा झाला नाही. पण तरीही यहुदावरील परमेश्वराचा राग ओसरला नाही. मनुष्याच्या वर्तनाबद्दल अजूनही त्यास राग होता. परमेश्वर म्हणाला, मी इस्रायलांना हुसकावून लावले, तसेच यहुद्यांना करीन. त्यांना मी नजरेपुढून घालवीन. यरुश्लेमेचाही मी त्याग करीन. मीच ते नगर निवडले हे खरे, पण तेथील मंदिराची मी मोडतोड करीन. माझे नाव राखणारी जागा असे याच स्थळाबद्दल मी म्हणत होतो. यहुदांच्या राजांचा इतिहास या पुस्तकात योशियाच्या इतर गोष्टींची हकीकत आहे. योशियाच्या कारकिर्दीत मिसरचा राजा फारो नखो याने फरात नदीजवळ अश्शूरच्या राजावर स्वारी केली. तेव्हा योशिया फारो नखोवर चाल करून गेला, पण मगिद्दो येथे फारो नखोने त्यास पाहिले आणि ठार केले. योशियाच्या सेवकांनी त्याचा मृतदेह रथात घालून मगिद्दोहून यरुश्लेमेला आणला. त्यास त्याच्या कबरीत पुरले. मग देशातील लोकांनी त्याचा मुलगा यहोआहाज याला अभिषेक केला आणि त्यास पुढचा राजा केले. यहोआहाज तेव्हा 23 वर्षांचा होता. त्याने यरुश्लेमेवर 3 महिने राज्य केले. त्याच्या आईचे नाव हमुटल, लिबनाच्या यिर्मया याची ती मुलगी. यहोआहाज परमेश्वराच्या दृष्टीने गैर वागला. त्याचे वर्तन आपल्या पूर्वजांसारखेच होते. फारो नखोने हमाथ देशातील रिबना येथे यहोआहाजाला बेड्या घातल्या. त्यामुळे यहोआहाजाला यरुश्लेमामध्ये राज्य करता येईना. फारो नखोने यहुदाकडून 1,000 किक्कार चांदी आणि 1 किक्कार सोने जबरदस्तीने वसूल केले. फारो नखोने योशियाचा मुलगा एल्याकीम याला राजा केले. एल्याकीम गादीवर आला. एल्याकीमचे नाव फारो नखोने बदलून यहोयाकीम केले आणि अहोआहाजाला मिसरला नेले. अहोआहाज तेथे मरण पावला. यहोयाकीमने फारोला सोने चांदी दिले, तरी फारो नखोयास देण्यासाठी सामान्य लोकांवर कर बसवला. तेव्हा प्रत्येकाला आपल्या वाटते थोडे सोने रुपे द्यावे लागले. यहोयाकीमने मग फारो नखोयास पैसे दिले. यहोयाकीम राजा झाला तेव्हा 25 वर्षांचा होता. त्याने यरुश्लेमेवर 11 वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव जबूदा, ती रुमा येथील पदाया याची मुलगी. यहोयाकीमचे वर्तन परमेश्वरास न पटणारे होते. आपल्या पूर्वजांप्रमाणेच तो गैर वागला.